एकदा छोट्या खारीला वाटले व्हावे घार, उंच भरारी घेऊन जावे साता समुद्रापार। एकदा छोट्या सशाला वाटले व्हावे लांडगा, शिकार करणाऱ्या पारध्याचा आपणच करावा पापड सांगा। एकदा छोट्या मुंगीला वाटले व्हावे हत्ती, आणि एका दमात आणावी सारी साखरेची पोती। एकदा छोट्या राजूला वाटले व्हावे अमिताभ, आणि ढिशाव ढिशाव करून चोरांना साऱ्या करावे साप। छोट्यांचे आपले एकच गाणे, खाणे पिणे खेळणे झोपणे, बरे आपले छोटेच राहणे, नको रे बाबा मोठे होणे।